आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 79व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचं दमदार संबोधन. जीएसटी दरांमधील सुधारणांच्या संकेताचे व्यापार जगताकडून स्वागत. पुतीन आणि ट्रम्प यांच्यातील महत्वाची शिखर परिषद कोणत्याही कराराविना संपन्न. देशभरातल्या 1500 टोल नाक्यांवर आजपासून फास्टॅगच्या वार्षिक पासची सुविधा मिळणार. आणि जेरुसलेममधील अॅथलेटिक स्पर्धेत भारताच्या अंकिता ध्यानीची स्टीपल चेस प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल 79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. त्यामध्ये ऑपरेशन सिंदूर, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी उत्पादनांपासून ते लखपती दिदींपर्यंतच्या मुद्द्यांचा समावेश होता. देशाच्या कणखर भूमिकेवर ठाम राहताना पंतप्रधानांनी देश कोणत्याही आण्विक हल्ल्यांच्या धमक्यांना भीक घालणार नाही असं ठणकावलं. सशस्त्र दलांना निर्णय घेण्याची मुभा दिली असून त्यांना सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानबरोबर झालेला सिंधू करार गेली 7 दशकं शेतकऱ्यांचं नुकसानच करत असल्याचं सांगून सिंधू नदीच्या पाण्यावर केवळ भारताचाच हक्क असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आत्मनिर्भर भारत हे विकसित भारताचं सामर्थ्य असून विकसित भारताच्या उभारणीसाठी देशातल्या युवा पिढीनं योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशानं सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रात मोठं यश मिळवलं असून या वर्षाच्या शेवटी भारतीय चीप बाजारात येतील. त्याशिवाय स्वच्छ ऊर्जा, खनिज, अवकाश ही क्षेत्रही लवकरच काबीज करण्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला. देशातले तरुण हेच विकसित भारताचा आधार असल्याचं सांगून पंतप्रधानांनी युवकांसाठीच्या नव्या योजनेची घोषणा केली. गेल्या 11 वर्षात उद्यमशीलतेला प्रोत्साहन मिळत असल्याचं सांगून लाखो स्टार्टअप देशभरात सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं. विशेषतः मुलींना मुद्रा कर्ज योजनेचा फायदा झाल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात महिला स्वमदत गटांनीही अफाट कामगिरी केल्याचं सांगून देशातल्या युवकांना नव्या कल्पना राबवा, त्यामध्ये मी साथ देईन असंही आश्वस्त केलं. देशात होत असलेल्या बेकायदेशीर स्थलांतरामुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन जनगणनेसंदर्भात युद्धपातळीवर मोहीम हाती घेणार असल्याची घोषणा काल पंतप्रधानांनी केली. स्थलांतरितांच्या प्रश्नामुळे देशाच्या लोकसंख्याशास्त्रात बदल होत असल्यानं नव्या संकटाचा धोका असल्याचं सांगून त्यांनी देशवासियांना सावध केलं. स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये सुधारणा करून उद्योग जगत आणि सामान्य नागरिकांवरचा बोजा कमी करण्याचे संकेत दिले. जीएसटी सुधारणा ही काळाची गरज असल्याचं सांगून जीएसटी दरांचा आढावा घेण्याची गरज मोदींनी अधोरेखित केली. ते म्हणाले,
पिछले 8 साल से हमने जीएसटी का बहुत बड़ा रिफॉर्म किया, पूरे देश में टैक्स के बर्डन को कम किया और 8 साल के बाद समय की मांग है कि हम एक बार उसको रिव्यू करें. हमने एक हाई पावर कमेटी को बिठा करके रिव्यू शुरू किया, राज्यों से भी विचार विमर्श किया. हम नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं, ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे.
पंतप्रधानांच्या या घोषणेचं उद्योग जगताकडून स्वागत झालं आहे. कर प्रणालीचे सुलभीकरण आणि व्यापाराला चालना देण्यासाठी हे अत्यंत आवश्यक पाऊल असल्याची प्रतिक्रिया उद्योग जगताकडून आली आहे. सध्या व्यापाऱ्यांना 5-28% करदराला तोंड द्यावं लागत असल्यानं प्रस्तावित सुधारणांमुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया सदर बाजार व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष परमजीत सिंग यांनी दिली आहे. भारताच्या व्यापार निर्यातीत जुलै महिन्यात उत्तम कामगिरी केल्याची नोंद झाली आहे. वार्षिक निर्यातीचा विचार करता ही वाढ 37.24 अब्ज डॉलर्स झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार अभियांत्रिकी वस्तू, रत्न, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स, सेंद्रीय आणि अजैविक रसायनं या वस्तूंचा निर्यातीच्या वृद्धीमध्ये मोठा वाटा राहिला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यान अलास्कामध्ये महत्वाची शिखर परिषद कोणत्याही कराराविना संपली. अलास्कातील लष्करी तळावर जवळपास 3 तास झालेल्या चर्चेला मोठी प्रगती असं संबोधलं गेलं असलं तरीही या बैठकीत युक्रेन रशिया संघर्षासंदर्भात तोडगा निघण्याची अपेक्षा फोलठरली. बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना पुतीन यांनी चर्चेचा मुख्य मुद्दा युक्रेन संघर्ष असल्याचं सांगितलं. हा संघर्ष संपवण्यात रशियाला रस असल्याचं पुतीन म्हणाले. रशियानं संघर्षाची प्राथमिक कारणं दूर करण्याची गरज असून युक्रेन आणि युरोपनं चर्चेत अडथळा आणू नये असा इशारा त्यांनी दिला. आता संघर्षाकडून संवादाकडे जाण्याची वेळ आली असल्याचं सांगून 2022 ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असते तर हा संघर्ष उद्भवला नसता, असंही पुतीन यांनी यावेळी बोलताना म्हणाले. तर ही बैठक फलदायी झाल्याचं सांगून अनेक मुद्द्यांवर उभय देशांची सहमती झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि रशियाला प्रगतीची खूप संधी असल्याचं सांगून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासह नाटो सहकारी देशांशी दूरध्वनीवरून ते संवाद साधतील असं म्हणाले. हा करार या दोन्ही देशांचा निर्णय असेल आणि तो त्यांना मान्य करावा लागेल असंही ट्रम्प म्हणाले. दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चो ह्युन यांचं 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर काल दिल्लीत आगमन झालं. या दौऱ्यात ते परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील तसंच अनेक महत्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. परस्पर देवाणघेवाण आणि सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या मार्गावर दोन्ही देशांचे नेते चर्चा करतील. श्रीलंकेच्या नौदलाची आणि भारतीय नौदलाची जहाजं आयएनएस राणा आणि आयएनएस ज्योती यांच्या संयुक्त सरावाला कालपासून श्रीलंकेत सुरुवात झाली आहे. येत्या 25 ऑगस्टपर्यंत हा सराव सुरू राहणार आहे. अशा प्रकारच्या सरावामुळे गेल्या 2 दशकांपासून दोन्ही राष्ट्रांमधील सागरी सहकार्य मजबूत होऊन परस्पर कार्यक्षमता, सागरी सहकार्य वाढवणं, संयुक्तपणे बहुआयामी सागरी ऑपरेशन्स करताना सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणं शक्य झालं असल्याचं संरक्षण मंत्रालय म्हटलं आहे. देशभरातल्या 1,500 टोल नाक्यांवर आजपासून फास्टॅगच्या वार्षिक पासची सुविधा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं लागू केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार योजनेच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी 1,40,000 लोकांनी वार्षिक पास खरेदी केले आहेत. वापरकर्त्यांना सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी प्रत्येक टोल नाक्यावर महामार्ग प्राधिकरण अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही मंत्रालयानं दिली आहे. या पासची वैधता 1 वर्ष किंवा 200 टोल नाके क्रॉसिंगसाठी आहे. देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. उत्तर प्रदेशात मथुरा आणि वृंदावनामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विशेष तयारी करण्यात आली आहे. मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात तसंच वृंदावनात श्री बाके बिहारी मंदिर, प्रेम मंदिर आणि इस्कॉन मंदिरासह सर्वच मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातमध्ये द्वारकाधीश मंदिर, डाकोर आणि श्यामलजी मंदिरामध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये आज दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. चेन्नई ग्रँडमास्टर्स 2025 बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर प्रणेश एमनं स्पर्धेचा मुकुट जिंकला आहे. अंतिम सामन्यात पराभव पत्करूनही त्याचा विजय झाला. जेरुसलेम इथं सुरू असलेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अंकिता ध्यानीनं महिलांच्या 2,000 मीटर स्टीपल चेस प्रकारातील राष्ट्रीय विक्रम मोडत काढत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. 23 वर्षीय अंकितानं 6:13.92 वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. या विजयामुळे टोकियो इथं होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याच्या तिच्या संधी वाढल्या आहेत. क्रिकेट. महिला क्रिकेटमध्ये ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या 1 दिवसीय क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी विजयश्री खेचून आणली. 39व्या षटकात 7 बाद 193 घसरण झालेल्या संघाला तनुजा आणि प्रेमा यांच्या जोडीच्या आक्रमक 68 धावांच्या भागीदारीनं तारलं. ऑस्ट्रेलियानं केलेल्या 266 धावांचा पाठला करताना पडझड झालेल्या संघाला या जोडीनं 1 चेंडू राखून विजय मिळवून दिला. मुंबईत काल रात्री विक्रोळी परिसरात भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेत 2 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 2 जण जखमी झाले आहेत. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हवामान. देशभरात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, उत्तराखंड, आसाम, मेघालय, पश्चिम मध्य प्रदेश इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 2-3 दिवसात विदर्भ, आंध्र प्रदेश, कर्नाटकसह उत्तर भारतातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान हवामान विभागानं आज मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा लाल बावटा जारी केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 79व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचं दमदार संबोधन. जीएसटी दरांमधील सुधारणांच्या संकेताचं व्यापार जगताकडून स्वागत. पुतीन आणि ट्रम्प यांच्यातील महत्वाची शिखर परिषद कोणत्याही कराराविना संपन्न. देशभरातल्या 1,500 टोल नाक्यांवर आजपासून फास्टॅगच्या वार्षिक पासची सुविधा मिळणार. आणि जेरुसलेममधील अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अंकिता ध्यानीची स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.